जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय राधा माधव जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय राधा यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वन चारी यमुना तीर वन चारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे
Hare Krishna
Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Krishna, 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 Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.
श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नम ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन्निति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण। पुनः या वर्षी खानापूर मध्ये रथयात्रेचा उत्सव आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी, आणि इकडे पुन्हा माझी उपस्थिती आहे, माझ सौभाग्य आहे, आनंदाची गोष्टी आहे माझ्यासाठी कि मी ह्या उत्सवात भाग घेऊ शकलो, आणि आपण सर्वांना हार्दिक धन्यवाद की आपण सर्वांनी वेळ काढून इकडे येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। याला आम्ही सत्संग म्हणतो, ज्या ठिकाणी सत्मार्गावर चालणारे जे लोक आहेत ते एकत्र होतात आणि सत्मार्गाची गोष्टी करतात। सत्मार्ग म्हणजे काय? सत्य जे खरं आहे त्या मार्गावर चालणारे जे लोक आहेत किंवा जे सत्मार्गावर चालायची इच्छुक आहेत, ज्ञान नसेल तरी पण त्यांची इच्छा आहे, संस्कार बरे आहेत, वळण आहे भक्ती मार्गाच्या प्रति, तर ज्यावेळी असे लोक एकत्र येऊन भगवंतांच्या विषय काय बोलतात, ऐकतात, भजन कीर्तन करतात, विभिन्न सेवा करतात, तर त्या ठिकाणी भक्तीचा उदय होतोय आमच्या हृदयामध्ये। कारण भक्ती भक्तांकडे असतं, जर आम्हाला भक्ती पाहिजे असेल जे खरोखर जीवनाचं सर्वोच्च लक्ष आहे तर भक्तांच्या संघमध्येच आम्ही यायला पाहिजे, इकडे आम्हाला मिळेल। ज्याप्रमाणे आम्हाला वस्त्र विकत घ्यायचे असले तर आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये जातो, तसंच जर आम्हाला भक्ती हवी असेल तर भक्तांच्या संघमध्येच आम्ही यायला पाहिजे। भक्तांच्या संघमध्ये येऊन भगवंतांची कथा ऐकली पाहिजे, आणि जे आम्ही ऐकतो जे शास्त्रावर आधारित वचन आम्ही ऐकतो ते ज्ञान प्राप्त करून आपल्या घराला पण आम्ही एक मंदिर बनवतो। मंदिर बनवायचं म्हणजे काय? फक्त सिंहासन घरामध्ये आणून ठेवलं आणि चित्र किंवा मूर्ती आणून ठेवले तेवढंच पुरे नव्हे, त्यांची सेवा कशी आम्ही केली पाहिजे, का केली पाहिजे, आणि सेवा म्हणजे काय हे पण सर्व जाणून घेतलं पाहिजे, त्याच्यासाठी सत्संगमध्ये येणे गरजेची गोष्टी आहे। कधी कधी लोक म्हणतात मंदिर मध्ये किंवा सत्संग मध्ये जायची गरज काय आहे, ज्यावेळी आम्ही घरात बसून पण भक्ती करू शकतो, देव सर्वस्व आहेत, प्रत्येक अणुमध्ये आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये आहेत, तर मंदिर मध्येच जाऊन आम्ही का दर्शन केलं पाहिजे, मंदिर मध्ये जायचीच गरज काय आहे? याचं उत्तर असं आहे की निश्चित अवश्य भगवंत सर्वव्यापी आहेत, सर्वकडे आहेत, प्रत्येक अणूमध्ये आहेत, आमच्या हृदयामध्ये आहेत. पण प्रश्न हा आहे की काय आम्ही भगवंतांना बघू शकतो काय जे आमच्या हृदयामध्ये आहेत? प्रत्येक अणूमध्ये आहेत त्यांना आम्ही बघू शकतो? फक्त बोलायची गोष्टी नाही आहे की भगवंत सर्वकडे आहेत म्हणून, पण जोपर्यंत ह्या सत्याचा साक्षात्कार आमच्या हृदयामध्ये होत नाही, जोपर्यंत ती आध्यात्मिक दृष्टी, ती दिव्य चक्षु आम्हाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्हाला सत्संगची गरज आहे. आणि हे दिव्य चक्षु प्राप्त केल्यानंतरही आम्हाला सत्संगची आणि जास्त गरज पडेल. असं काही आम्ही विचार करू नये की सत्संग म्हणजे फक्त जे प्राथमिक स्तराचे जे भक्त आहेत, ज्यांनी आताच प्रारंभ केलं असेल भक्ती, त्यांच्यासाठीच आहे असं नव्हे, सर्वांसाठी आहे. ज्यांना ज्ञान नाही आहे परंतु ज्यांना प्राप्त करायचं आहे, अतिशय नवीन आहेत आध्यात्मिक मार्गावर, त्यांना काहीहीच माहित नाही. भगवंतांनी भगवत गीतेमध्ये काय ज्ञान दिलेले आहे काहीच माहित नाही, परंतु इच्छा आहे, एक जिज्ञासा आहे, उत्सुकता आहे, तर त्यांच्यासाठी सत्संग आहेच आहे. त्याशिवाय जे भक्तीचे सर्वोच्च शिखरावर पोहोचले आहेत, ज्यांना भगवंतांचं शुद्ध प्रेम आणि भक्ती प्राप्त झालेली आहे, त्यांनी पण भक्त सत्संगमध्ये यायला पाहिजे. का? कारण त्याच्याशिवाय ते राहू शकत नाहीत. जोपर्यंत आमची आवडीची वस्तू आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहू शकत नाही, तडफडत असतो आम्ही. जर आम्हाला काय हवंय असेल आणि फार तीव्रतेने हवंय असेल आणि ते वस्तू आम्हाला प्राप्त होत नाही, तर आम्ही किती बेचैन होतो, किती आम्ही अशांत होतो. तर तसंच ज्यावेळी भक्ती प्राप्त झालेली असते कोणाला, तर त्याची इच्छा काय असते की फक्त भक्तांच्या संघमध्ये जाऊन भगवंतांची गोष्टी ऐकायला पाहिजे आम्ही, आणि जास्त ऐकलं पाहिजे. एकदा असं झालं, सूत गोस्वामी म्हणून एक संत होते. शुकदेव महाराज यांनी ज्यावेळी श्रीमद भागवताची कथा केली होती राजा परीक्षितांना, कारण राजा परीक्षितांना शाप मिळाला होता की त्यांची मृत्यू 7 दिवसात होणार आहे, तर राज्य आधी सगळं काही त्याग करून ते गंगाच्या तटावर आले होते. आणि तिकडे शुकदेव महाराज आले, ते पण फार मोठे संत होते, भगवंतांचे शुद्ध भक्त होते, व्यासदेवांचे पुत्र होते. आणि त्यांना समजलं की आता राजा परीक्षितांना फक्त 7 दिवस उरले आहेत जगायला. तर राजा परीक्षितांनी त्यांना प्रश्न केला की मुनिवर, हे मला सांगा की मृत्यूच्या द्वारावर उभं राहिलेल्या माणसाचं कर्तव्य काय आहे, त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, कोणाची आराधना किंवा उपासना केली पाहिजे, कोणाचं गुणगान केलं पाहिजे, कोणाच्या नावाचं कीर्तन केलं पाहिजे, कोणाच्या बद्दल ऐकलं पाहिजे, कोणावर ध्यान केलं पाहिजे, हे प्रश्न होतं राजा परीक्षितांचा. फार महत्वाचा प्रश्न आहे. का? कारण आमची मृत्यू पण एक दिवस येणार आहे ना, तर आम्हाला पण जाणून घेतलं पाहिजे. तर शुकदेव महाराजांनी स्पष्ट तत्क्षण उत्तर दिलं, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यः चेच्छताभयम्. त्यांनी म्हटलं की जो व्यक्ती घाबरलेला आहे किंवा मृत्यूच्या विषयी त्याला थोडीफार काळजी आहे की माझी मृत्यू होणार आहे, कधी होणार, तर झाली तर काय होणार. ज्यांना मृत्यूच्या विषयी काळजी आहे, भीती आहे, त्यांनी सर्वांनी काय केलं पाहिजे? भगवान श्री कृष्ण जे समस्त भक्तांचे स्वामी आहेत, त्यांचे आदरणीय देव आणि आदरणीय देव आहेत, त्यांच्याबद्दल त्यांनी ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे आणि त्यांची पूजा केली पाहिजे. जर कोणाला इच्छता इच्छतो अभयम, तर अभय निर्भयताची अवस्था प्राप्त करायची असेल आणि खरोखर जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असेल तर त्यांना निश्चित भगवान श्री कृष्णांच्या भक्तांच्या संघमध्ये येऊन कृष्णांचं बद्दल ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, त्यांची विविध प्रकारे सेवा केली पाहिजे. तर राजा परीक्षितनेही ऐकलं आणि त्यांचं मन त्यांनी भगवान श्री कृष्णावर केंद्रित केलं. लक्ष देऊन त्यांनी सुखदेव महाराजांचं प्रवचन ऐकलं आणि किती वेळ? 7 दिवस. त्यांना झोप आली नाही, भूक लागली नाही, ताण लागली नाही. भूक आणि ताण लागली असेल तरी त्यांना कष्ट झालं नाही आणि कष्ट झालं असेल तरी त्यांनी सहन केलं. का? कारण सुखदेव महाराजांच्या मुखारविंदामधून जे अमृत धारा वाहत होती त्याच कानामधून पान करून राजा परीक्षितांना एवढा आनंद मिळत होतो, मनाचं एवढं समाधान मिळत होतो की पोट खाली आहे, भूक लागली आहे, ताण लागली आहे, झोप लागली आहे, हे सर्व काही विसरून गेले ते. आणि भगवान श्री कृष्णांची कथा 7 दिवस न थांबता ऐकत गेले आणि त्यांनी सुखदेव महाराजांना सांगितलं की बघा, तुम्ही असं विचार करू नका की मी राजा आहे, राजवाड्यामध्ये राहिलेला माणूस आहे आणि आता इकडे न जेवता, न पाणी पिता, न झोपता ही व्यक्ती आता कसं माझी कथा ऐकणार आहे, त्रास होईल फार. नाही, तुम्ही असं विचार करू नका. तुमच्या मुखारविंदामधून जे अमृताची धारा वाहत आहे त्याचं ज्यावेळी मी पान करतोय तर मला हे अन्य जे शारीरिक गोष्टी आहेत ते आठवण पण येत नाही, मला अजिबात त्रास होत नाही मला. तर राजा परीक्षित एवढे मोठे राजा होते, भक्त पण होते आणि त्यांनी शोक केलं नाही. ज्यावेळी त्यांना हे खबर मिळाले की आता तुम्हाला फक्त 7 दिवस आहेत जगायला, तर रडायला सुरू केलं नाही, डॉक्टरकडे पण गेले नाहीत, वकीलकडे गेले नाहीत, सेनापतींना बोलवलं नाही, भगवंतांना अपशब्द बोलले नाहीत की का तुम्ही असं केलं, माझी चूक नव्हती तरी मला शाप मिळालं की 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, असं मी काय चूक केली आहे. तर असं आम्ही अक्षरशः भगवंतांना दोषी ठेवतो की भगवंत तुम्ही असं आमच्या जीवनामध्ये का केलं. पण सत्य असं आहे की भगवंतांचं दोष नसतं ते, आमच्या पूर्वकृत जे कर्म आहे त्यांचं फळ आम्हाला मिळतंय. एक सरळ कर्म सिद्धांत आहे. तर भगवंतांना किंवा आणि कोणाला दोषी ठेवून काय उपयोग आहे? राजा परीक्षित सारख्या भक्तांकडून आम्ही शिकलं पाहिजे, त्यांचं अनुसरण केलं पाहिजे. आम्ही एवढे मोठे संसार व्यक्ती असून पण त्यांचं हृदयामध्ये केवढी तीव्र भगवंतांची भक्ती होती. तर आमच्यासाठी प्रेरणा स्रोत आहे हे. तर सुखदेव महाराज फार प्रसन्न झाले हे ऐकून आणि महाराज परीक्षिताचा भाव बघून अति प्रसन्न झाले आणि मग निरंतर 7 दिवस न थांबता ते बोलत राहिले आणि अधून मधून राजा परीक्षित प्रश्न करायचे आणि सुखदेव महाराजांना आणि आनंद यायचा की किती सुंदर प्रश्न करत आहेत. आणि तसं 7 दिवस कसे गेले कोणाला समजलंच नाही आणि त्या ठिकाणी फक्त सुखदेव महाराज आणि राजा परीक्षित नव्हते, अनेक मुनिगण ऋषी ऋषी मुनी विभिन्न स्थानापासून आले होते आणि फक्त पृथ्वीलोकचे नव्हे पूर्ण ब्रह्मांड मध्ये खबर पसरली होती की आता श्रीमद भागवताची कथा होणार आहे, सुखदेव महाराज राजा परीक्षितांना कथा करणार आहेत, मोठं संमेलन आहे त्याच्यासाठी मुनी ऋषी मुनी सर्व आले आणि तिकडे येऊन सर्व लक्ष देऊन ऐकत होते. कोणालाही भूक लागली नाही, ताण लागली नाही, झोप लागली नाही, लक्ष देऊन ऐकत होते आणि प्रवचन ऐकत ऐकत कोणाचा मोबाईल फोन वाजला नाही, कोणी झोपलं नाही, कोणी एकमेकांना बघून काही बोलायला सुरू नाही केलं, कोणी एकाग्र चित्तेने ऐकत होते की सुखदेव महाराज काय बोलत होते, राजा परीक्षित काय प्रश्न करत होते. आणि त्यामुळे ते विसरून गेले की आम्ही हे संसारमध्ये बसलो आहोत, पृथ्वीलोकवर बसलो आहोत. कारण ज्या ठिकाणी भगवान श्री कृष्णांची कथा होतात, त्यांचे नामस्मरण होतात, तो जो जागा आहे तो पृथ्वी न राहून साक्षात वैकुंठच होते आणि तिकडे साक्षात भगवंतांची उपस्थिती असते. भगवान श्री कृष्ण म्हणतात नारद मुनींना, नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिना हृदयेषु वा यत्र गायन्ति मद्भक्ताः तत्र तिष्ठामि नारद. कि हे नारद, मी वैकुंठ मध्ये वास करत नाही. खरोखर भगवान श्री कृष्ण वैकुंठ मध्ये वास करतात, परंतु नारद मुनीला सांगत आहेत कि मी वास करत नाही. पण दुसरी गोष्ट काय सांगतात, मी योगींच्या योगीजनांच्या हृदयामध्ये राहत नाही. सत्य हे आहे की न केवळ योगीजनाच्या हृदयामध्ये परंतु प्रत्येक प्राणीच्या हृदयामध्ये श्री कृष्ण उपस्थित आहेत परमात्माच्या रूपमध्ये. तरी नारद म्हणतात की मी तिकडे राहत नाही म्हणून. कारण भगवान श्री कृष्णांना सांगायचं आहे की खरोखर मी एक ठिकाणी राहायचं फार पसंद करतो, मला फार आवडतंय तिकडे राहायला. आणि ते कुठचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी माझे भक्त एकत्र होऊन माझं नामस्मरण करतात, गुणगान करतात. यत्र गायन्ति मद्भक्ताः, तर भक्त माझे ज्या ठिकाणी एकत्र होऊन कीर्तन करतात, कथा करतात, त्या ठिकाणी मी असतो. तत्र तिष्ठामि, निश्चित नक्की मी त्या ठिकाणी उपस्थित राहतो. तर ज्या ठिकाणी भगवंत उपस्थित असतात तर ते साक्षात प्रत्यक्ष वैकुंठच होऊन जात ना, ते पण पृथ्वी राहत नाही. आता आम्ही खानापूर मध्ये बसलोय पण कथा चालू आहे, आपण सर्व लक्ष देऊन ऐकतात, आपण सर्व विसरून जात आहेत की आमचं घर कुठे आहे, काय आहे, घरामध्ये काय चाललंय. आपण लक्ष देऊन आता कथा ऐकत आहेत. इकडे पण मंदिर आहे भगवान जगन्नाथांच, कृष्ण भगवंतांच. तर आता हा जो ठिकाण आहे तो पृथ्वीलोक नाही आहे, हे साक्षात वैकुंठ आहे. आणि त्याशिवाय तुमचं गावाचं नाव खानापूर नाही आहे, कान्हापूर आहे. कान्हा म्हणजे श्रीकृष्ण, आधीपासूनच श्रीकृष्णाचं गाव आहे. तर राजा परीक्षितांच्या बरोबर जे इतर ऋषीमुनी होते त्यांना पण अजिबात काही त्रास झाला नाही, त्यांना वाटलं नाही की आम्ही पृथ्वी लोकमध्ये बसलोय म्हणून. आणि त्या ठिकाणी ऋषी मुनीमध्ये सूत गोस्वामी म्हणून एक संत होते. लक्ष देऊन त्यांनी ऐकलं आणि हे द्वापर युगाची गोष्टी आहे. लोकांची स्मृतीशक्ती फार तीव्र असायची. आता कलियुगामध्ये आमची स्मृतीशक्ती फार कमजोर झालेली आहे. 2 मिनिट आधी आम्ही काय ऐकलं ते विसरून जातो. आता बघा, अर्धा तास, पाऊण तास, एक तास आम्ही सगळं प्रवचन ऐकणार आणि ज्यावेळी इकडून बाहेर निघणार 80% 90% आम्ही जे काय ऐकलं ते आम्ही विसरून जाणार. एक तास नंतर नव्हे, आता ज्यावेळी मी प्रवचन सुरू केलं त्यावेळी काय बोललं त्याला आम्ही विसरून गेलो असेल. तर ही कलियुगाची बुद्धी आहे, कलियुगाची स्मरण शक्ती आहे. सर्वांसाठी, माझ्यासाठी पण होत आहे तसंच. कलियुगामध्ये ते आमची बुद्धी तेवढी तीव्र नसते, एवढं बौद्धिक बल नसतं आमच्याकडे. पण द्वापर युगामध्ये लोकांना ती स्मरण शक्ती तेवढी तीव्र होते की एकदा ऐकून त्यांना कंठस्थ व्हायचं. तर सूत गोस्वामी जे बसले होते तिकडे, त्यांनी ऐकलं होतं संपूर्ण श्रीमद भागवत 7 दिवस आणि त्यांना कंठस्थ झालं. आणि मग 7 दिवस संपल्यानंतर ते निघाले तिकडून तीर्थयात्रा करत 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 ते नैमिषारण्य नाव एक स्थानावर पोहोचले. ते पण एक फार पावन स्थान आहे, पवित्र भूमी आहे, तीर्थस्थान आहे. आणि त्या ठिकाणी 80,000 ऋषी एकत्र झाले होते. विश्व कल्याणासाठी त्यांना यज्ञ संपन्न करत होते ते. आणि ज्यावेळी त्यांनी सूत गोस्वामींना बघितलं, त्यांना समजलं की हे साक्षात्कारी पुरुष आहेत, भगवान श्री कृष्णांचे शुद्ध भक्त आहेत. आणि त्यांना हे पण समजलं की त्यांनी श्रीमद भागवत ऐकलेलं आहे. तर त्यांनी निवेदन केलं की आता कृपा करून तुम्ही आम्हाला उपदेश द्या, सांगा की श्रीमद भागवत हे काय आहे, आम्हाला भगवान श्री कृष्णांच्या बद्दल ऐकायचं आहे. आणि सूत गोस्वामी फार प्रसन्न झाले, कारण भक्तांना प्रसन्नतेची गोष्ट म्हणजे श्री कृष्णांची गोष्टी. आता संसारमध्ये अनेक लोक वेगवेगळे वस्तूमध्ये सुख प्राप्त करायची चेष्टा करतात किंवा प्रयत्न करतात, पण निष्फळ असत ते प्रयत्न. संसारामध्ये सुख मिळू शक्य नाही, मिळायचं शक्य नाही आहे. तर भगवंतांचे जे भक्त असतात त्यांना कुठे सुख मिळतंय? भगवंतांची गोष्टीमध्ये. भगवान श्री कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, मच्चित्ता मत्कत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यंती च रमंती च. कि हे अर्जुन, भग ऐकून घे, माझे जे भक्त आहेत त्यांचे जे लक्षण आहेत ते मी सांगतो तुला, लक्ष देऊन ऐक. माझ्या भक्तांच्या चित्तामध्ये फक्त मीच आहे, मत चित्ता मत गत प्राण. आणि माझे भक्तांनी फक्त मला प्राण धन म्हणून स्वीकार केलेला आहे. कथयंतश्च माम नित्यम. आणि परस्पर ते माझी कथा करत असतात, माझ्याबद्दल ते गोष्टी बोलत असतात. संसाराच्या गोष्टीमध्ये अजिबात त्यांना रुची नाही आहे. शेजारी त्यांच्या घरी काय भांडण चाललंय आणि तिकडे त्या ठिकाणी कोण कोणाला काय बोलत आहे, हे सर्व गोष्टीमध्ये त्यांना अजिबात रुची नाही आहे. भगवान श्री कृष्णांची गोष्टी असेल तर फार त्यांना आनंद येते आणि तिकडे जाऊन ऐकायचं मन करतंय त्यांना. इकडे तिकडे ते जात नाहीत, संसाराची गोष्टी ऐकायला जात नाहीत. बघून टेलिव्हिजन, दिवसभर टेलिव्हिजन बघायचं आणि चित्रपटाचे गाणे ऐकायचे, त्याच्यामध्ये ते वेळ वाया करत नाहीत. तर हे भक्तांचे लक्षण असतात. तुष्यंतीच रमंतीच, ह्यात म्हणजे ह्या कार्यामध्येच ते संतुष्ट होतात आणि रमण करतात. रमण करायचं म्हणजे आनंद घ्यायचं. तर हे जे ऋषी नैमिषारण्य नावाच्या स्थानामध्ये होते त्यांनी पण सूत गोस्वामी कडून श्रीमद भागवत ऐकलं. आणि ज्यावेळी सूत गोस्वामी भागवतची कथा बोलत होते की शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितांना काय सांगितलं, जस आहे तस त्या संवादाला ते बोलत होते. आणि एवढं आनंद येत होत नैमिषारण्यच्या ऋषींना कि त्यांनी पण सूत गोस्वामींना म्हटलं, जसं राजा परीक्षितने शुकदेव महाराजांना म्हटलं होत तसच या ऋषींनी पण सूत गोस्वामीला म्हटलं. काय म्हटलं? वयंतु न वित्रप्याम उत्तम श्लोक विक्रमे यत् शृण्वताम रस ज्ञानम स्वादु स्वादु पदे पदे. हे सूत गोस्वामी, तुम्ही थांबू नका. तुम्ही जे कृष्ण कथा करत आहेत त्याच्यामध्ये एवढं गोडपण आहे कि आम्हाला हे साक्षात अमृतच वाटतंय. आणि असं वाटतंय की आम्ही इकडे बसून ऐकत राहू तुमची कथा. आणि प्रत्येक क्षणामध्ये आम्हाला वेगवेगळे प्रकाराचे अद्भुत आध्यात्मिक आणि भक्तमय स्वाद जे आहे प्राप्त होत आहे. फार रसमय आहे ही कथा, त्यामुळे तुम्ही थांबू नका. फार आनंद मिळत आहे आम्हाला. बघा, हे कृष्ण कथा आणि सत्संगाचं चमत्कार आहे. आणि नंतर त्यांनी म्हटलं, कर्मण्यास्मि अनाश्वासे धूमाधूम्रात्मना भवान अपाययति गोविंद पाद पद्मासवम मधु. हे सूत गोस्वामी, तुम्ही यायच्या आधी आम्ही इकडे यज्ञ संपन्न करत होतो. यज्ञामध्ये अग्निमध्ये आहुती अर्पण करत होतो. आणि करत करत ह्याच्यामध्ये लाभ काय झाला आम्हाला? फक्त त्या धुरामुळे आमचे तोंड काळे झाले, तेवढंच लाभ मिळालं. म्हणजे लाभ काहीच झालं नाही. परंतु आता ज्यावेळीपासून तुम्ही कृष्ण कथा बोलायचं प्रारंभ केला आहे त्यावेळी आम्हाला वाटतं की आमचं ह्या स्थानमध्ये येऊन तपश्चर्या करणे आज सफळ झालं, यशस्वी झालो आम्ही आज. कारण तुमच्या तोंडामधून, तुमच्या मुखारविंदामधून भगवान श्री कृष्णांची गोड वाणी, गोड वर्णन आम्ही ऐकलं आहे. एक आसव आहे, ज्या आसवमुळे आमचं हृदय आनंदाने भरून गेलेलं आहे. श्री कृष्णांच्या चरण कमलांचं जे एक मधु आहे त्याचा तुम्ही स्वाद आम्हाला करून दिलेला आहे. आणि हे आमच्या हृदयासाठी एक आसव आहे, औषधी आहे, ज्याच्यामुळे अतिशय आनंदाचा अनुभव आम्ही करत आहे. आम्ही कुठे काय दिवसभर यज्ञ करत बसलो होतो, पण आता आम्हाला समजलं फक्त सत्संग मध्ये येऊन भगवान श्री कृष्णांची कथा आम्हाला ऐकत राहायला पाहिजे. हे जीवनाचं ध्येय आहे. तर बघा, एवढी सोपी गोष्टी आहे. आम्ही काय केलं पाहिजे? हिमालयमध्ये किंवा जंगलामध्ये जायची गरज नाही, संन्यास घ्यायची गरज नाही, संस्कृत पंडित नाही असलं तरी चालेल, अतिशय तपश्चर्या करायची गरज नाही, डोक्यावर उभं राहून योगासन वगैरे करायची गरज नाही, फक्त कान्हापूरमध्ये राहून, आमच्या ठिकाणी राहून जर आम्ही भक्तांच्या संघामध्ये येऊन कृष्ण कथा आम्ही ऐकलं तर आमचं जीवन यशस्वी होणार. बस एवढंच आहे. हे आध्यात्मिक जीवन आहे कलियुगासाठी. कलियुगामध्ये कोण एकांत स्थानमध्ये जाऊन भजन करू शकतोय, कीर्तन करू शकतोय, ध्यान करू शकतोय? शक्य नाही आहे. या कलियुगामध्ये आम्ही एकटे राहू शकत नाही. लोकांचं संग पाहिजेच पाहिजे आम्हाला. जर आम्ही एकांत स्थान मध्ये राहिलो कंठाळा येईल आम्ही फक्त 2 दिवसामध्ये परत आम्ही शहरामध्ये येऊन राहणार. त्यामुळे या कलियुगाच जे युगधर्म आहे त्याला आम्ही संकीर्तन म्हणतो, सम्यक कीर्तन, संपूर्ण कीर्तन, परिपूर्ण कीर्तन. जो कीर्तन भक्तांच्या संघमध्ये केलं जात त्याला सम्यक कीर्तन किंवा संपूर्ण कीर्तन आम्ही म्हणतो. कारण कोणी कीर्तन करतात आणि इतर लोक ऐकतात, ते कीर्तन करण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये ते संपूर्ण होते, ते चक्र होते, बोलणारा आणि ऐकणारा असतात. आम्ही एकटंच बसून जर केलं ते चक्र संपूर्ण होत नाही. होय, आम्ही पण स्वतः आमचं कीर्तन ऐकतो ते ठीक आहे, परंतु ज्यावेळी इतर व्यक्ती असतात तर त्याचा जे एक प्रभाव असतो तो वेगळाच असतो, त्याच्यामध्ये वेगळाच आनंद असतो. आणि संकीर्तन मध्ये कृष्ण कथेमध्ये आम्ही काय ऐकतो की आम्हाला भगवान श्री कृष्णांची भक्ती केली पाहिजे, त्यांचं शरण ग्रहण केलं पाहिजे, त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या भक्तांचं संघ मध्ये राहिलं पाहिजे, हेच आम्ही ऐकतो. तर कोणाची सेवा, कोणाची भक्ती आम्हाला करायचं आहे? भगवान श्री कृष्णांची. भगवान श्री कृष्ण किंवा भगवान जगन्नाथ, जगन्नाथ पण श्री कृष्णांचंच रूप आहेत. तर ते काही निराकार शक्ती असे काही नाही आहेत, ते व्यक्ती आहेत. जसं आमचं व्यक्तित्व आहे तसं भगवंतांचं पण एक व्यक्तित्व आहे, पण त्यांचे जे व्यक्तित्व आहे ते अद्भुत आहे, ते असीमित आहे, अनंत आहे भगवंतांचं व्यक्तित्व. आमचं व्यक्तित्व अणुमात्र आहे, त्यांचं विभू आहे, तरीही ते व्यक्ती आहेत, आम्ही पण व्यक्ती आहोत. तर भगवंतांच्या प्रती एक प्रेमाचा संबंध स्थापित करणे याला खरोखर आम्ही योग म्हणतो. योग म्हणजे फक्त थोडं कसरत करायचं हे नव्हे, खरोखर योगाचा अर्थ आहे की आमचं जे प्रेमाचं एक संबंध भगवान श्री कृष्णांच्या प्रती आहे, ज्या संबंधाला आम्ही आता विसरून गेलेलो आहे त्या संबंधाला पुनः स्थापित करणे याला आम्ही योग म्हणतो. विशेष करून भक्ती योग. संसारामध्ये खरोखर प्रेम नाही आहे, तर आमचं प्रेम करायची जे एक प्रवृत्ती आहे ते भगवान श्री कृष्णामध्ये जर आम्ही केंद्रित केलं तर खरोखर आम्हाला ते प्रेम मिळणार. आणि मग मृत्यूच्या नंतर भक्तांची पण मृत्यू होते, होणारच आहे. ज्यांनी देह धारण केलेला आहे सर्वांचा मृत्यू होणार आहे, परंतु मृत्यूच्या नंतर काय होणार आणि कोणाची गती काय होणार हे महत्वाचे प्रश्न आहे. तर जे भगवंतांचे भक्त असतात त्यांची गती होते वैकुंठ धाम, भगवंतांचं धाम. आणि जे भगवंतांचे शुद्ध भक्त नाही असतात त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो. जसं त्यांनी कर्म केलेलं असतं त्याप्रमाणे त्यांना पुनर्जन्म प्राप्त होतोय, एक योनी प्राप्त होते, एक शरीर प्राप्त होतंय. त्यांचे पूर्वकृत कर्मांच्या अनुसार त्यांना सुख मिळतंय, दुःख पण मिळतंय. तर भगवान श्री कृष्णांची भक्ती करून भगवंतांच्या धामामध्ये जाणे, पुनर्जन्म नाही घेणे, जन्म मृत्यूच्या चक्रापासून मोकळं होऊन त्यांचं सानिध्य प्राप्त करणे भगवंतांचे, हे आमचं जीवनाचं ध्येय आहे. त्याच्यासाठी आम्हाला हे स्वीकार केलं पाहिजे की भगवान श्री कृष्ण एक व्यक्ती आहेत. हे फार प्रचलित धारणा आहे समाजामध्ये की देव किंवा भगवंत परम सत्य हे निराकार आहेत. कोणाची धारणा आहे की देव म्हणजे एक ज्योती आहे, प्रकाश. कोणाची धारणा आहे की देव कोणी काही शक्ती आहे. असे वेगळे वेगळे धारणा लोकांची असते, परंतु असं नव्हे. भगवंत फक्त निराकार नव्हे, ते एक व्यक्ती आहेत. आध्यात्मिक सच्चिदानंद विग्रह त्यांचं जो शरीर आहे तो दिव्य आहे. आमचं शरीर दिव्य नाही आहे, हे जड पदार्थांचं पासून निर्मित झालेलं शरीर आहे. मृत्यू झाल्यानंतर आम्ही स्मशानमध्ये घेऊन जातो, कारण हे शरीराचं काही उपयोग राहत नाही त्यावेळी, काही मूल्य नसतं त्यावेळी. परंतु भगवंतांचं जे शरीर आहे हे असं नाही आहे, ते दिव्य आहे. सच्चिद आनंद चिन्मय शरीर असतं त्यांचं, आध्यात्मिक शरीर असतं. त्या शरीराचा कधीही नाश होत नाही. ज्यावेळी भगवान श्री कृष्ण अवतार घेतात, पृथ्वी लोकावर ते प्रकट होतात, तर त्यावेळी ते त्यांचं आध्यात्मिक शरीरामध्येच प्रकट होतात. ज्या शरीरामध्ये ते वैकुंठ जगतामध्ये राहतात त्याच शरीरामध्ये ते इकडे प्रकट होतात. दुसरं भौतिक शरीर धारण करायची गरज नसते त्यांना, आणि नाही भगवंत कधीही एक भौतिक शरीर धारण करतात. ज्यावेळी त्यांच्याकडे आध्यात्मिक शरीर आहे, भौतिक शरीर का धारण करायची गरज आहे त्यांना? तर भगवान श्री कृष्णांचं एक दिव्य आध्यात्मिक चिन्मय व्यक्तित्व आणि शरीर आहे. आणि एक भक्तांनी ईश उपनिषद मध्ये, ईश उपनिषद त्याच्यामध्ये त्यांनी प्रार्थना केली आहे भगवंतांकडे, हिरणमयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्तन पूषमपावृणु सत्य धर्माय दृष्टये. कि हे भगवंत, मला तुमचं सुंदर मुखारविंदाचं दर्शन करायचं आहे, पण आता तुमचं दिव्य शरीराचा तेज जो आहे तो एवढा तीव्र आहे कि मी तुमचं सुंदर मुख बघू शकत नाही. तर कृपा करून हे जे एक निराकार तेज जे आहे ज्याच्यामुळे मी तुमचं दिव्य सौंदर्य बघू शकत नाही त्याला थोडं दूर करा. आता बघा, माझ्या डोळ्यामध्ये हे तीव्र प्रकाश आहे त्यामुळे मला नीट दिसत नाही की माझ्या पुढे कोण बसलेत. या बाजूला थोडंफार दिसतंय पण तिकडे कोण बसलं मला समजत नाही. तुम्हाला दिसतंय की मी कोण आहे पण मला दिसत नाही की माझ्या समोर कोण कोण बसलंय. तोंड स्पष्ट दिसत नाही मला. म्हणजे जास्त प्रकाश डोळ्यामध्ये असलं तरी आम्हाला दिसत नाही, कमी प्रकाश असलं तरीही दिसत नाही. तर ह्या जगामध्ये राहणारे जे लोक आहेत ज्यांना अजिबात ज्ञान नाही आहे भगवंतांच्या बद्दल, ते प्रथम श्रेणीमध्ये आहेत. म्हणजे अंधकार मध्ये आहेत, अज्ञानाच्या अंधकार मध्ये, त्यामुळे त्यांना भगवंत दिसून येत नाहीत. आणि असे पण थोडे लोक आहेत ज्ञान योगाच्या पथावर जाऊन निराकार ब्रह्माचं साक्षात्कार करायचा प्रयत्न करतात. निराकार स्वरूप बद्दल त्यांचं फार आकर्षण असते, तीव्र प्रकाशाबद्दल त्यांचं आकर्षण असत. तर त्या प्रकाशामुळे त्यांची दृष्टी पण, आध्यात्मिक दृष्टी पण नष्ट होते. त्यांना पण भगवंतांचं सुंदर रूप, सुंदर मुखारविंद दिसून येत नाही. त्यांना पण समजत नाही की हे निराकार तेज ब्रह्म तेजच्या पाठीमागे एक व्यक्ती आहेत. सच्चिदानंद स्वरूपी अति सुंदर भगवान श्री कृष्ण आहेत, त्यांना समजून येत नाही. त्यामुळे अशी प्रार्थना त्या भक्तांनी ईशोपनिषद मध्ये केलं. एक गोष्टी सांगतो तुम्हाला. एक व्यक्ती होता, तो भगवान श्री कृष्णांची मूर्ती घेऊन त्यांची आराधना करायचा, पण तो सकाम भक्त होता, शुद्ध भक्त नव्हता. सकाम भक्त म्हणजे काय? जो स्वार्थी होता, भगवंतांकडे जाऊन त्यांची सेवा करत होता, पण त्याची अपेक्षा होती की मला पण काही भेटलं पाहिजे, मला धन मिळालं पाहिजे, काही आराम मिळाला पाहिजे, सुविधा मिळाली पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे समाजमध्ये. सकाम भक्त असल्यामुळे ज्यावेळी त्यांनी बघितलं की माझी इच्छा तेवढं लवकर ताबडतोब पूर्ण होत नाही आहे, तर कृष्णांचे जे आराधना आहे सोडून टाकले. स्वार्थी भक्त असं असतात, ज्यावेळी आमचं स्वार्थ पूर्ण होत नाही ते जे मित्रता आहे प्रेम आहे ते त्याग करून टाकतात, म्हणजे हे खरोखर प्रेम आणि मित्रता नसतं. तर कृष्ण मला काय माझे हे धन वगैरे जे प्राप्त केले ते लवकर देत नाहीत, तर आता मी दुर्गा देवीची उपासना करणार. तर दुर्गा देवीची मूर्ती आणली आणि त्यांचं उपासना सुरू केलं. तर त्यांच्या समोर एक अगरबत्ती पेटवून लावलं आणि दुर्गा देवीच्या मूर्तीच्या समोर ठेवलं. परंतु काय बघितलं त्यांनी की जे दुर्गा देवीच्या समोर जे अगरबत्ती लावलं आहे त्याच जे धूर आहे तो दुर्गा देवीकडून दूर जाऊन कृष्णाकडे येत आहे. थोडं चिडले, अरे असं कसं, तर थोडं अगरबत्ती त्या बाजूला ठेवलं तरी धूर ह्या बाजूला येऊन कृष्णाकडे येत आहे. आणि राग आला, फार असं तसं करून प्रयत्न केलं तरी जे काही करत असेल ते धूर तिकडेच जायला जात आहे. ते शेवटी एवढं राग आलं ते म्हटले की अरे कृष्ण तुझ्याकडे धूर येत आहे, तर आता मी असं करतो कापूस घेतो आणि नसिकामध्ये नाक बंद करून ठेवतो, म्हणजे तुला ते सुगंध जे आहे ते भेटणार नाही. तर श्री कृष्णांचे नसिकामध्ये नाकामध्ये ते कापूस टाकलं. कारण श्री कृष्णांचं धुराचं सुगंध यायला नाही पाहिजे. मग रात्री झोपताना श्री कृष्ण त्याच्या स्वप्नामध्ये आले की अरे मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. तर त्या व्यक्तीला फार आश्चर्य झालं की हे कृष्ण तू माझ्यावर प्रसन्न आहे, पण मी एवढं मोठं अपराध केलं, तुझ्या प्रति नाकामध्ये मी असं कापूस टाकलं की तुला ऐकायला हे गंध नाही सुगंध नाही मिळालं पाहिजे म्हणून, मग का तू प्रसन्न आहे माझ्यावर? प्रसन्न व्हायची गोष्ट हे की माझ्या नाकामध्ये तू ते कापूस टाकलं का टाकलं? कारण तू स्वीकार केलं, तू जाणून घेतलं, कबूल केलं की मी एक व्यक्ती आहे म्हणून, मी काही निराकार ज्योती आहे, शक्ती आहे, हे आहे, ते आहे, असं तर विचार नाही केलं ना, की माझे पण इंद्रिय आहेत, माझे पण भावना आहेत, मी पण एक व्यक्ती आहे, तेवढं तरी तू स्वीकार केलंस की नाही, त्यामुळे मी फार प्रसन्न आहे. ह्याचा अर्थ हे नव्हे की आम्हाला पण तसंच केलं पाहिजे म्हणून, पण सांगायचं उद्देश आहे की अशा भावनेने पण ज्या व्यक्तीने श्री कृष्णांचं व्यक्तित्व कबूल केलं, आम्ही जर प्रेमाने कबूल करून भगवंताची सेवा केली, त्यांची भक्ती केली, तर आम्हाला आणि किती जास्त लाभ होणार. याला कैमुक्य न्याय म्हणतो. किम उत ह्या भावनेने असं करून तेवढा लाभ मिळत असेल तर आणि जास्त असं केलं बरोबर केलं तर आणि किती लाभ मिळेल. तो सकाम भक्ती करत होता, भक्ती पण करत नव्हता तो खरोखर, तरी त्याला एवढं लाभ मिळालं. भगवंत स्वप्नामध्ये आले, मी प्रसन्न झालो तुझ्यावर असं त्याला आशीर्वाद दिलं, त्याला एवढं लाभ मिळालं, तर आम्ही शुद्ध भावनेने भगवान श्री कृष्णांची भक्ती केली तर आम्हाला किती लाभ मिळेल कल्पना पण आम्ही करू शकत नाही. आमच्या कल्पनाच्या पलीकडे आहे. तर कृष्ण भक्ती हे आमचं जीवनाचं उद्देश आहे. श्री कृष्ण त्यामुळे प्रकट होतात वेळोवेळी, प्रत्येक युगामध्ये विभिन्न अवतार घेऊन प्रकट होतात. आणि आमचं अहो सौभाग्य आहे की ते 5000 वर्ष पूर्वी मात्र वृंदावन मध्ये प्रकट झाले. आणि जे लीला ते वैकुंठ जगामध्ये आपल्या गोलोक वृंदावन लोकांमध्ये करतात त्याच लीला ते इकडे प्रकट करू लागले. आणि ते सुंदर दिव्य लीला त्यांच्याबद्दल ज्यावेळी आम्ही ऐकतो, आम्ही स्मरण करतो, आम्ही बोलतो, तर श्री कृष्णाच्या प्रती आकर्षण वाढत असतं, वाढतंय आमच्या हृदयामध्ये. त्यामुळे भक्तांच्या संघमध्ये येऊन भगवंतांचा उपदेश, भगवंतांची लीला, भगवंतांचं गुण, भगवंतांचं नाव ह्याच्या बद्दल आम्ही ऐकलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. तेवढंच जर आम्ही केलं तर आमचं जीवन सफल होणार. आपण सर्व फार भाग्यशाली आहात, कारण कान्हापूर मध्ये नाव पण कान्हापूर आम्ही ठेवलेलं आहे. कान्हापूर आहे, एवढे सुंदर मंदिर पण आहे तिकडे कान्हापूर मध्ये, आणि इकडे आता जगन्नाथ मंदिर पण आहे. श्री कृष्ण जगन्नाथ रूप मध्ये इकडे प्रकट झालेले आहेत. आपण सर्वांवर कृपा द्यायला, आपण सर्वांना कृपा द्यायला. आणि त्याशिवाय पावन मलापहारी नदी त्या तटावर हे मंदिर आहे, आणि तुमचं गाव पण एवढं पावन स्थानावर आहे. सर्व काही मंगल आहे, जे काय लक्षण दिसून येतात अति मंगल आहे. त्यामुळे ह्याचा पूर्ण लाभ घ्यावा आपण सर्वांनी. ही नम्र विनंती, इकडे जगन्नाथ मंदिर मध्ये या, दर्शन घ्या. ज्यावेळी सत्संग होतो दर आठवड्यामध्ये, तर भाग घ्या सत्संग मध्ये. नामस्मरण करा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवान श्री कृष्णांना शुद्ध शाकाहारी आहार अर्पण करूनच प्रसाद रूप मध्ये जेवा. भात असू दे, भात असू द्या, भाजी असू द्या, वरण असू द्या, काही आंबट भाकरी काही असू द्या. जे काही आम्ही जेवतो, जे काही आम्ही खातो, ते प्रसाद असलं पाहिजे, कृष्ण प्रसाद असलं पाहिजे. घरामध्ये लहान श्री कृष्णांचं मंदिर ठेवा. चित्र असलं तरी काही हरकत नाही. भगवंतांसाठी वेगळा एक ताट विकत घ्या, आणि त्या ताटामध्ये एक माणसासाठी जेवढं जेवण असतं तेवढं त्यांना तुम्ही अर्पण करा. त्याच्या आधी कोणीही स्वाद घेतला नाही पाहिजे. आणि मग भगवंतांना अर्पण करून प्रेमाने, तुम्ही मंत्र वगैरे तुम्हाला माहित नसतील तरी काही हरकत नाही. भगवंत भाव ग्राही जनार्दन आहेत, ते आमचे भाव ग्रहण करतात. हरे कृष्ण महामंत्राचं 3 उच्चारण करून त्यांना त्यांना प्रार्थना करा की कृपा करून तुम्ही हे स्वीकार करा, तर खुशीने भगवान श्री कृष्ण स्वीकार करतात. आणि मग ते प्रसाद होतोय, आणि ते प्रसाद आम्ही घेतलं तर आमचं हृदय शुद्ध होतोय, पोट पण भरतोय, जीव पण संतुष्ट होतोय. आणि हृदय शुद्ध होऊन हृदयामध्ये त्यांच्या प्रती शुद्ध प्रेम किंवा भक्ती जागृत होतोय. तर हे प्रसाद चमत्कार आहे. तर पहिली गोष्ट आम्ही जप केलं पाहिजे, दुसरी गोष्ट मंदिर मध्ये येऊन कीर्तन केलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे, तिसरी गोष्टी फक्त कृष्ण प्रसाद ठेवलं पाहिजे, चौथी गोष्टी आम्ही भगवद्गीता श्रीमद भागवत जे सारखे जे ग्रंथ आहेत जे इकडे उपलब्ध आहेत ते आम्ही दररोज वाचलं पाहिजे आणि ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. एवढंच आहे बस. जर आम्ही हे करत राहिलो तर निश्चित भक्ती मार्गामध्ये आम्ही प्रगती करणार, आणि शीघ्रात शीघ्र आम्हाला फरक जाणून येईल. जीवनामध्ये दुःख सहन करायची शक्ती येईल, मन शांत राहील, हृदयामध्ये एक विशेष अद्भुत एक सुख आणि आनंद मिळेल. करून बघा. अनेक ऋषी मुनींनी करून बघितलं आहे, त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांचं पदचिन्हामध्ये आम्ही जर चाललो आमच्यासाठी पण यश सफलता निश्चित आहे. आणि प्रवचन करायच्या आधी एक शेवटची गोष्टी मी सांगायची इच्छुक आहे की ही जे पवित्र मलप्रभा किंवा मलापहारी नदी आहे याला आपण सर्वांनी मिळून स्वच्छ ठेवलं पाहिजे. नदीला स्वच्छ ठेवा, नदीचे जे तट आहेत त्याला पण स्वच्छ ठेवा. काही कचरा वगैरे नदीमध्ये आणि तटावर टाकू नका. विशेष करून जे प्लास्टिक पॉलिथिनचे थैली वगैरे असतात ते इकडे तिकडे टाकू नका. आमचे जे पवित्र स्थान असतात त्यांना स्वच्छ ठेवणे हे आमचं कर्तव्य असतं. तेवढं तरी आम्ही केलंच पाहिजे. आम्ही बघतो आमच्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही कचरा इकडे तिकडे टाकतो. घराला आम्ही स्वच्छ ठेवतो पण कचरा येऊन घराच्या दाराच्या बाहेर आम्ही टाकतो. रस्ता असतो त्याला घाण करतो. इतर जे स्थान असतात बाहेरचे त्यांना आम्ही घाण ठेवतो. कमीत कमी आमचे जे पवित्र स्थान आहेत तेवढं तरी आम्ही शुद्ध आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर आपण सर्वांनी जर हे आपल्या जीवनामध्ये स्वीकार केले आणि इतर जे निवासी आहेत त्यांना पण हे गोष्टी सांगितले की आम्ही मिळून या नदीला मलप्रभा नदीला आम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे तर फार मोठी सेवा होणार. किती रमणीय स्थान आहे. इकडे सकाळी पहाटे येऊन भगवंताचं नाव आम्ही जप करू शकतो घाटावर बसून. घाट पण सुंदर आहे. त्याचा पूर्ण लाभ घ्या. आणि खानापूरच्या भक्तांनी ज्यांनी हे जगन्नाथ रथयात्रा महोत्सव साजरा केलेला आहे फार प्रेमाचं कष्ट घेऊन भरपूर सेवा केली आहे तुम्हाला सर्वांना हार्दिक धन्यवाद. असंच भक्ती करत राहावा इकडे. आणि आपण सर्व जे ज्यांनी भाग घेतला आहे रथयात्रा महोत्सवामध्ये आपणाला आपण सर्वांना पण फार धन्यवाद. मी आभार व्यक्त करतो. आशा करतो की आपण सर्व भक्ती मार्गामध्ये प्रगती करणार पुढे. आणि असे कार्यक्रम वरच्या वरीकडे होत राहते अशी प्रार्थना आणि विनंती करून आजचं प्रवचन मी इकडेच थांबवतो. धन्यवाद. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. धन्यवाद. हरे कृष्ण.